जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय प्रभुपदा 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 जय प्रभुपदा जय शिल प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य हरिदास ठाकुर की गौर प्रेमानंदी समवेद भक्तवृंद की समवेद भक्तवृंद की समवेद भक्तवृंद की ओम अज्ञातिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः नमः ओम विष्णु पदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुय एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीन बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। तर आज गेल्या आपण पाहिलं बृहद भागवतामृत म्हणजे काय, कोणी कोणाला सांगितलेलं आहे, आपण हे पण पाहिलं की महाराज परीक्षितांनी आपल्या आईला श्रीमद भागवतम ऐकून झाल्यावर सांगितलं आणि तेच बृहद भागवतामृत नंतर जैमिनी मुनींनी महाराज परीक्षितांचेच मुलगे जन्मजय हां ह्याला सांगितलं। तर हा इतिहास आहे आणि महाराज परीक्षितांची आई उत्तरा नक्कीच कोणत्याही मातेला जेव्हा आपल्या पुत्राचा मृत्यू किंवा पुत्राचा देहत्याग होणार असतो तेव्हा वेदना दुःख होणारच आणि उत्तरा नक्कीच परीक्षिताकडे ती दुःखी असते, स्वाभाविक आहे। पण तरी पण ती फक्त पुत्र योगाने धावत येत नाही. तिची खरं ही इच्छा असते की आपल्या पुत्राने श्रीमद भागवत ऐकलेलं आहे आणि त्याचा जे काय सार आहे, महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मला ऐकायचे. अर्थात पुत्रापासून वियोग हाही एक तिच्या मनातला दुःख असतो. दोन्ही कारण आहेत. ती काय फक्त पुत्राला भेटायला किंवा दुःखामध्ये रडायला आलेली नाही आहे, ती श्रीमद भागवतमचा सार ऐकायला आलेली आहे पण दुःखी पण आहे. तर महाराज परीक्षितांनी सुरुवातीला काय केलं, आपल्या आईला थोडंसं तत्वज्ञान सांगून तिचं जे थोडीफार आसक्ती होती, पुत्र आसक्ती, ती थोडी कमी केली. आपण पाहतो असंच एक उदाहरण श्रीमद भागवतमध्ये अजून एक येतं आहे, जेव्हा स्वतः भगवंतांचे अवतार कपिल मुनी ह्यांनी पण आपल्या मातेला, ते पण घर सोडून जात होते म्हणजे मातेपासून वियोग होणार होता, आणि जाताना मातांनी त्यांची शरण घेतली की तुम्ही जाताय, जायच्या आधी मला काही उपदेश देऊन जा. तर या प्रकारेच उत्तरा पण तिथे त्याकरताच आलेली आहे आणि ती विनंती करते की बघा श्रीमद भागवतमचा सार म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण का भागवतमध्ये सांगितलंय निगम कल्प तरोर गलितम फलम, हे श्रीमद भागवत आधीच सगळ्या वैदिक शास्त्रांचं सार आहे. सगळ्या वैदिक शास्त्रांचं सार आहे श्रीमद भागवतम आणि त्याचं सार परीक्षित महाराज सांगणार आहेत. त्यांनी आपले गुरु सुखदेव गोस्वामी ह्यांच्याकडून ऐकलेलं आहे आणि त्यांनी ते आत्मसात केलंय, त्यांनी ते साक्षात्कार केलंय, डायजेस्ट केलंय आपण म्हणूया, पचवलंय आणि मग पचवल्यावर ते त्याचा सार काढून आपल्या आईला देणार आहे. तर म्हणजे तसं म्हटलं तर हे श्रीमद बृहद भागवतामृत हे शास्त्र ते अतिशय महत्त्वाचं आहे. वैदिक शास्त्राचे साराचा सार, एसेन्स ऑफ एसेन्स. ज्याप्रकारे परीक्षित महाराज आपल्या आईला म्हणतायत आणि ते पण का बोलतात, आपल्या आईप्रती त्यांची आसक्ती आहे म्हणून नाही, तर ते पाहतात की आपली आई आता ऐकायला एवढी उत्सुक आहे कृष्णकथा ऐकायला. ते आपल्या आईला म्हणतात की आता हा जो काळ आहे, म्हणजे आता शेवटचे काही तास उरलेत, गेल्या मी बोललो 7 दिवसात भागवतम संपलं, 7वा दिवस आलेला आहे, तक्षक त्या दिवशी येणार आहे परीक्षित महाराजांना चावायला किंवा मृत दंश करायला, तर काही तास उरलेत मॅक्झिमम 8-10 तास, अगदी जास्तात जास्त. तर परीक्षित महाराज आपल्या आईला म्हणतात की आता हा जो काळ आहे तो खरं मला शांत बसून ध्यानस्थ व्हायचा काळ आहे, पण हे माते हे आई तुझी उत्सुकता एवढी आहे कृष्णकथा ऐकायची की मला पण ते बोलायची, हा तुला सांगायची इच्छा आहे, आजकालच्या भाषेत काय शेअर करायची, थोडी भाषा शब्द बदलतोय हल्ली, तर शेअर करायची इच्छा आहे. तर बघा आणि गेले आपण हेही ऐकलं, काय ऐकलं गेले आपण एक, हा ह्याच्या आधी आपण काय विशेष ऐकलं गेलंय, प्रार्थना. सनातन गोस्वामींनी ग्रंथ लिहायच्या आधी चेत कृष्ण, राधाराणी, चैतन्य महाप्रभू, भक्तीदेवी, वृंदावन, गोवर्धन असे अनेकांच्या प्रती प्रार्थना म्हटल्या. तर मी जसं म्हटलं की या कथेमध्ये पण आपल्याला पाहणार आहे, ह्या माझा अंडरस्टँडिंग आहे की श्रीमद भागवतमध्ये सुखदेव गोसाई म्हणतात हे भागवतम कोणासाठी आहे, निर्मत्सराणाम, ज्यांच्या हृदयामध्ये मत्सर द्वेष नाही आहे त्यांच्याकरता आहे. आणि इथे आपण पाहतो या बृहद भागवतामृतमध्ये जे अजून त्याचं सार आहे, प्रत्येक पावलोपावली आपल्याला नम्रता ह्युमिलिटी हे पाहायला मिळतं. चैतन्य महाप्रभूंचा पण 3रा शिष्याष्टक आहे, तुणादपि सुनीचेन तरोरिव सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदाहरी. आणि शिला प्रभुपादांनी एकदा एक मातेंना सांगितलेलं वाटतं की हा जो श्लोक आहे तुणादपि सुनीचेन, तो असा तुमच्या गळ्याभोटी कंठीमाळ्यासारखा बांधून ठेवा, कंठीमाळ्यासारखा बांधून ठेवा हा श्लोक, तरोरिव सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदाहरी. तर आपण पाहतो आता काय झालं आहे, महाराज परीक्षितांना काय सांगायचं आहे, श्रीमद भागवतमचा सार 7 दिवसात त्यांनी ऐकलं, म्हणजे 7 दिवस 7 रात्र नॉनस्टॉप, आणि त्यांच्याकडे आता थोडेसे 2-4 तासच आहेत, जास्तच जास्त कमी पण असेल माहीत नाही. तर त्यात ते काय सांगू शकतात, काही लोक असं म्हणतील की ठीक आहे बाबा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पहिल्या दिवशी मी काल पण ऐकलं, तसं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वात उत्तम भक्त कोण आहेत, दादाने. तर महाराज परीक्षितांनी काय करू शकले असते भागवतमचा सार सांगण्याकरता, दहावा जो स्कंद आहे ज्यात कृष्ण लीला आहे त्यातली एखाद लीला सांगितली असती, कोणती दामोदर लीला जे काय सांगायची ते. पण महाराज परीक्षितांनी तसं केलं नाही, कारण का त्यांनी आपले गुरूंकडून ऐकलं होतं, सुखदेव गोस्वामींकडून. सुखदेव गोस्वामींनी पण जे कृष्ण लीला आहे, कृष्ण कथा आहे, ती 10व्या स्कंदात सांगितली, आणि पहिले 9 स्कंद जे होते ते श्रोतागणांना तयार केलं 10वा स्कंद ऐकण्याकरता. तर महाराज परीक्षितांनी तसं केलं नाही. त्यांना पण माहिती आहे की अशा डायरेक्टली काही काही आजकाल कथाकार असतात जे असे डायरेक्टली कृष्ण लीला वगैरे सांगायचं चालू करतात, पण त्यांची किंवा श्रोत्याची ती कॅपॅसिटी आहे का, ऐकायची तयारी आहे का, त्यांना ते पचेल का आध्यात्मिकरित्या, का नुसतं काही एंटरटेनमेंट म्हणून होईल हे पाहत नाहीत. पण सुखदेव गोस्वामींनी पहिले 9 स्कंद त्याकरता सांगितले. महाराज परीक्षितांनी पण सुरुवातीपासून सांगितलं, बेसिकपासून. आता हे बेसिक म्हणजे शुद्ध भक्तीपासूनच बेसिक आहे, पण तरी पण बेसिकपासून डायरेक्ट गोपींपर्यंत गेले नाहीत, कारण का इथे प्रभुपाद सांगतायत, एक मिनटं, कारण का त्यांना माहिती आहे की असं योग्य प्रकारे चेतना वरवर शुद्ध करत न आपण कृष्णलीला ऐकली हां, तर त्याचे रिझल्ट योग्य येणार नाहीत. श्रील प्रभुपाद हे नक्कीच सर्व प्रकारे योग्य आहेत, क्वालिफाईड आहेत. एकदा ते दक्षिण भारतात होते, कोणतरी एक सज्जन गृहस्थ त्यांच्या घरी गेले होते, आणि मग त्या सज्जनांनी विनंती केली की प्रभुपाद आम्हाला रासलीला ऐकायचे तुमच्याकडून, रासलीला तुम्ही कथा करा. तर प्रभुपादांनी काही केली नाही, त्या सज्जनांनी दुसऱ्यांदा विनंती केली, त्या सज्जन गृहस्थाने तिसऱ्यांदा केली, असं 2-4 केल्यावर शेवटी प्रभुपाद म्हणले की तुम्ही रासलीला ऐकायला क्वालिफाईड असाल, योग्य असाल, पात्र असाल, पण मी रासलीला बोलायला पात्र नाही आहे. खरं उलटं होतं, प्रभुपाद पात्र होते पण आपण रासलीला ऐकायला पात्र नसू, कारण का कधी कधी नाही सहसा रासलीला ऐकली भगवंत की आपल्या मनात काम भावना जागृत होऊ शकते, म्हणून आपण पात्र नाही आहोत. पण प्रभुपादांनी असं उत्तर दिलं, कारण का ते बरंच प्रेशर करवते, बोला 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 रासलीला. तर याच प्रकारे महाराज परीक्षितांनाही माहिती आहे की आधी आपलं हृदय शुद्ध करायला आपण उपदेश दिला पाहिजे, मगच कृष्णलीला आपण सांगू शकतो. अर्थात सुखदेव गोस्वामींकडे 7 दिवस होते, परीक्षित महाराजांकडे काही तास आहेत, तरी पण त्यांनी तोच मूळ घेऊन त्यांनी बृहद भागवतामृत डायरेक्ट राधाराणीच्या लीलेकडे किंवा वृंदावनच्या लीलेकडे नेलं नाही, तर सुरुवातीपासून चालू केलं. आता ते सुरुवात इथली वेगळी आहे, इथली सुरुवात आहे आपण पाहतो श्रीमद भागवतच्या 1व्या 2 स्कंदात सांगितलंय की भौतिक आसक्ती शोधली पाहिजे, निर्मत्सर बनलं पाहिजे, देहापत्य करतला कलत्रादिषु, असे वेगवेगळे भौतिक आसक्ती कशी सोडली पाहिजे, भौतिक जग कसं अयोग्य आहे आपल्याकरता हे सांगितलंय. पण बृहद भागवतमध्ये डायरेक्ट शुद्ध भक्तीपासून सुरुवात आहे, भले ती शुद्ध भक्ती एक प्राथमिक स्तराची असेल पण तरी शुद्ध भक्तीपासून ती सुरुवात आहे, कारण का वेळ कमी आहे आणि उत्तरं त्या लेवलची आहे. परीक्षित महाराज पण त्या लेवलचे होते, पण जेव्हा सुखदेव गोस्वामी महाराज परीक्षितांना बोलत होते तेव्हा एक तर त्यांच्याकडे 7 दिवस होते, आणि दुसरे तिथे अनेक ऋषी मुनी जे सगळेच काही एकदम हायेस्ट लेवलला नव्हते ते उपस्थित होते. हां, सुखदेव गोस्वामी भले परीक्षितांना बोलतायत पण अनेक ऋषीमुनी उपस्थित होते, त्या सगळ्यांना ध्यानात ठेवून सुखदेव गोस्वामींनी 1व्या स्कंदापासून बोललेले आहेत. आता फक्त दोघेच उपस्थित आहेत, महाराज परीक्षितन त्यांची माई, ते पण महान भक्त आहे. तर परीक्षित महाराज सुरुवात करतात पुढे, हां, ह्या 1व्या अध्यायाचं नाव आहे काय आहे, भौम. भौम म्हणजे भूमी. तर कृष्णांची भगवंतांची शुद्ध भक्ती या भूमीवर कशी आपण पालन करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो, ह्याविषयी ह्याच्यावर 1व्या अध्यायात आहे. तर मी गेल्याही बोललो, तर एकदा काय घडलं होतं, प्रयागला तीर्थराज म्हणतात, आजकाल त्याचं नाव अलाहाबाद झालेलं आहे, प्रयागराज. तिथे गंगा यमुना सरस्वतीचं संगम आहे, दरवर्षी तिथे माघ मेळा भरतो जानेवारीमध्ये, कुंभमेळा पण जानेवारीतच भरतो, तो 12 वर्षातनं एकदा. त्या प्रयागमध्ये खूप महानता आहे प्रयागची, त्यात माघ महिन्यात जाण्यात अजून महानता आहे, आणि तिथे गंगा यमुना सरस्वतीचं जे संगम आहे त्याच्या किनाऱ्यावर एक माधव मंदिर आहे भगवान माधवांचं. तिथे चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना 10 दिवस उपदेश दिले होते. चैतन्य महाप्रभू पण त्याच मंदिरात राहिले होते आणि रूप गोस्वामींना तिथे भेटले होते, 10 दिवस उपदेश दिले होते त्याच माधवच्या मंदिरात. ओके, एक मी माहिती सांगू इच्छितो, ही जी घटनाक्रम चालू आहे ना, हां, तो पांडव पृथ्वीवर असतानाच आहे. म्हणजे परीक्षित सांगतात आईला त्याचं जस्ट आधी, कारण का परीक्षित राजा झाले तेव्हा पांडव नव्हते, तर पांडव पृथ्वीवर होते तेव्हाच ही घटना घडत आहे. साईड बाय साईड पांडव हस्तिनापूरमध्ये आहेत, कृष्ण द्वारकेमध्ये आहेत, आणि नारद मुनींची घटना आता घडत आहे त्याच वेळेला. कारण का नारद मुनी फिरून फिरून कृष्णांच्याकडे पण जाणार आहेत, पांडवांकडे पण जाणार आहेत हस्तिनापूरला. तर अनेक ऋषी मुनी साधू संत तिथे सगळे बसले होते प्रयागला माधव मंदिरात. आणि मी जसं म्हटलं तसं त्यांच्या स्वाभाविक विनम्रतेमुळे, स्वाभाविक इतरांमध्ये कायम सद्गुणच पाहिजे हा स्वभाव असतो वैष्णवांचा, असायला पाहिजे. म्हणून शिला प्रभात म्हणतात की आपल्यात नसेल तर आपण तो स्वभाव डेव्हलप करायचा प्रयत्न लागेल, की कायम दुसऱ्यांमध्ये सद्गुणच पाहिजे, दुर्गुण असतील तर त्याच्याकडे पाहायचं नाही. तर सगळे जे साधू संत ऋषी मुनी नारद मुनी बसले होते ते काय करत होते, खोटं खोटं नव्हे तर खरं खरं. खोटं खोटं आपण म्हणतो हा तुम्ही खूप मोठे आहात प्रभूजी, तुम्ही खूप मोठे आहात माताजी, असं आपण म्हणतो त्याच्यात आपल्याला माहिती आहे की आपलं बोलतोय आपण, तसं नाही. खरोखर एकमेकांची त्यांचे एकमेकांमध्ये असलेले खरे गुणची ते गुणगान करत होते. आपलं उगीच बढ्या मारणे दुसऱ्यांबद्दल तसं नाही. आणि शिला प्रभुपाद लिहितात किंवा जेव्हा भक्त लोक एकमेकांची अशा एकमेकांबद्दल आदर ठेवून प्रेमभावनेने एकत्र राहतात तेव्हा तो भक्तांचा जो संघ आहे हा तो असा चांगल्या प्रकारे वाढत जातो. संघ म्हणून त्यांची प्रगती खूप चांगली होते. एकेकड्याची प्रगती होऊ शकते कलियुगात, ते कठीणच आहे, एकत्रितपणेच प्रगती कलियुगात खूप सोपी आहे. पण समजा भक्त एकत्र येत असतील आणि एकमेकांची निंदा, दुसऱ्यांबद्दल दोष काढणे असंच आपण करत असू तर तो भक्तांचा संघ आहे. शिला प्रभुपाद म्हणतात, गोपी प्रांडन प्रभू म्हणतात की तो असा फेल होऊन जातो. भक्तांनी कायम लक्षात घेतलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपण पाहतो उपदेशामृतमध्ये पण शुद्ध भक्ताचं लक्षण काय सांगतात रूप गोस्वामी, जो दुसऱ्यांची निंदा करत नाही. प्रथम भक्त आहे जो नुसतं हरिनाम घेतो, दुसरं आहे जो नियमितपणे हरिनाम घेतो आणि आपले बेसिक जे 4 नियम आहेत वगैरे त्यांचं पालन करतो, पण हायेस्ट आहे तो हे तर सगळं करतोच पण इतरांची निंदा करत नाही. आणि आपण पाहतोय आपले 10 नामअपराधमध्ये पण तेच आहे, टू क्रिटिसाइज ब्लास्फेम, तेच क्रिटिसाइज, इतर भक्त आहेत त्यांची निंदा करणे. शिला प्रभुपादांनी एकदा भक्तांना म्हटलेलं की तुझी आध्यात्मिक प्रगती खूप छान होईल, का, कारण का तू दुसऱ्यांची निंदा करण्यापासून स्वतःला खूप सावध ठेवतोय, करत नाही. आपले मला वाटतं नक्की माहिती आहे पण 99% गोपालकृष्ण महाराज म्हणून एक प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांनाच प्रभुपाद असं म्हटले होते. मे बी मी चुकीचे असेल तर माझ्या माहितीनुसार गोपालकृष्ण महाराजांना प्रभुपाद तेव्हा म्हटले होते की तुम्ही दुसऱ्यांची निंदा करण्यापासून स्वतःला खूप सावध ठेवताय म्हणून तुमची प्रगती खूप छान होईल. तर इथे असं पाहतो अशा ठिकाणी जे सगळे बसलेत आणि सगळ्यांनी आपापली तपस्या उपवासाचे वचनं घेतलेलीच आहेत, पण एकत्रपणे काय करतायत, खरोखर ते एकमेकांची निंदा करतायत आणि सगळे हेच म्हणतायत की तू खूप छान भक्त आहे. बघा आपण आता एकमेकांना चांगले ओळखतो, माहिती आहे आपण सगळे प्रणाम करतो वांसा कल्प दुर्वेश, पण आपण कोणत्याही व्यक्ती कलियुगातला आपला स्वभाव बघा, कोणत्याही व्यक्ती समोर आला आपला हां आणि त्याच्यात सांगायचं की ह्याच्याबद्दल 2 दोष दाखवा तर आपण इमिडिएटली सांगू शकतो हा असं करतो ती तसं करते, आणि दुसऱ्याबद्दल 2 चांगले गुण सांगा असं आपल्याला बरंच डोकं खाजवा लागेल मग खूप शोधल्यावर त्यातल्यातले. तर हा स्वभाव आहे की खरोखर हृदयातनं दुसऱ्यांचे चांगले गुण. आता आपणच एकमेकांना पाहिलं, वीरेन प्रभू खूप तपस्या करून रेकॉर्डिंग वगैरे करतायत, पण मी विचार केला वीरेन प्रभूंबद्दल तर पहिल्यांदा मला त्यांचे दोषच आठवण येतील, म्हणत असं तिथे चुकला तिथे तसं तिकडे केलं, मग नंतर नाही नाही त्यांनी एवढं पण छान केलेलं आहे, त्यांनी एवढं पण छान केलं, ते मला आठवायला खूप वेळ लागेल. पण खरं आपण एकमेकांच्या भक्तांना पाहिलं, कोणी असो, हे प्रभूजी, माताजी, प्रभूजी, ते ना 90% कमीत कमी प्रत्येक भक्त, मी न विचार करता सांगतो, आपल्या स्वभावतीचे 90% भक्त नाही, प्रत्येक भक्त 90% चांगलाच बघत असतो आणि 2-4-5% थोडासा चुका करत असतो. पण आपल्या मनात त्याचे 2-4-5% आपला फोकस होत असतो आणि 90% फोकस नसतो, ही आपली चूक आहे, ही आपली चूक आहे. कोणी भक्त घ्या तुमच्या बाजूचं, तो 90% तरी बरोबर वागत असतो. यस, 2-4% थोडंफार होत असतंय कधी कधी, किंवा आपल्याला वाटत असतं होतंय, पण आपल्या मनात कायम त्याच्या दोषांवरच विचार असतो. तो आपल्या इथे सुधारायचा आहे. इकडनं भागवतामृत सुरू होत आहे, आपण त्या लेवलला पोचू शकतो हळूहळू, की दुसऱ्या भक्तांचे दोष पाहायचे नाहीत, लक्ष द्यायचं नाही. म्हणजे एक आहे लक्ष द्यायचं नाही, आणि त्याच्यापेक्षा हायर लेवल कोणती आहे, ते दोष दिसतच नाहीत. एक की आपल्याला दिसतात पण आपण त्यांना लक्ष देत नाही, आणि हायर लेवल आहे की ते दोष दिसतच नाहीत दुसऱ्यांचे, ते खूप हायर लेवल आहे पण हरकत नाही. तर आपण पाहतो की हां, सगळे भक्त तिथे बसले होते नारद मुनींबरोबर, आणि स्वाभाविकपणे एकमेकांमध्ये ते चर्चा करतायत, काय की तुम्हीच कसे छान भक्त आहात, प्रामाणिकपणे चर्चा आहे, तुम्हाला कशी भगवंतांची कृपा प्राप्त झालेली आहे, तुम्ही कसे भगवंतांचे प्रिय आहात, जो आजचा पहिल्या भागाचा विषय भागवतमृतचा. आणि तेव्हा काय होतं, ते सगळे असे बसलेत मंदिराच्या बाहेर, गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे, सरस्वती खालून येते, तिथे पर्यागचा एक रिस्पेक्टेबल सन्माननीय एक फार आणि सद्गुरुस्त सज्जन एक ब्राह्मण, जो त्या ब्राह्मणांचा लीडरसारखा असतो पण सज्जन असतो, आणि त्याच्या सज्जनतेमुळे किंवा त्याच्या पुण्यामुळे त्याने विशेष प्रयत्न न करताही त्याला बऱ्यापैकी समृद्धी संपत्ती प्राप्त झालेली असते. कोणत्याही पापकर्म न करता आणि विशेष प्रयत्न मेहनत न करता त्याला ती प्राप्त झालेली असते, आणि तो फार उत्तम भक्त पण असतो. तो तिथे गंगा यमुनाच्या किनारी येतो, त्याच्याबरोबरच नक्कीच त्याचे काही परिवारजण असतात, काही त्याचे शिष्य किंवा त्याच्या अनुगामीजण असतात, आणि त्याचा थोडासा काही लवाजमा टाईप पण असतो, काही लोकांबरोबर तो तिथे येतो. त्याच्याकडे एवढी सगळी समृद्धी असेल तरी त्याने तो प्रभावित झालेला नसतो, आणि तो नम्रतेने त्याच्या सगळ्या समृद्धीचा उपयोग भगवंतांच्या सेवेत तो करत असतो, हे विशेष महत्त्वाचं आहे. तर तो तिथे येतो, आणि मी जसं म्हटलं तसं तो नुसता एक पैशाच्या दृष्टीने लीडर नसतो तिथल्या बाकी लोकांचा, तो आध्यात्मिक लीडर असतो, स्पिरिच्युअल मास्टर टाईप किंवा स्पिरिच्युअल गाईड टाईप लीडर असतो. तो तिथे येतो आणि भगवंतांची सेवा करायचा तो आरंभ करतो स्वतः. नोकर त्याचे आहेत किंवा असिस्टंट लोक किंवा काही त्याच्या बरोबरीचे ब्राह्मण लोक किंवा इतर लोक आहेत, पण तो स्वतः एक पहिले स्थान निवडतो, ते सगळं साफ करतो, त्याच्यावर एक वेदी किंवा पीठ, देवारा जे आपण बोलायचं ते, एक उंच थोडंसं ठिकाण बनवतो, सगळ्याला मातीने लिंपून घेतो आणि मग शेणाने लिंपून घेतो हा भगवंतांची पूजा चालू करण्याकरता. आणि मग त्याच्यावर एक काय म्हणतो, 4 खांब उभे करून शामियाना आजकालच्या भाषेत पंडाल, साधा एका कापड बांधून सावली वगैरे संरक्षण करायला असं ते करतो. जे काय तो करत असतो ना, तो सगळं भगवंतांच्या आनंदास करता करत असतो. कधी कधी आपण करतो, आपण पण पूजा वगैरे करतो, पण बरेचदा त्यात काय असं असतंय, सूक्ष्मरित्या आपल्या मनात असतंय की लोक येतील आणि मी किती मोठी पूजा केली ते लोक पाहतील. आता गणपती उत्सव येत आहेत, गणपती भगवंत हे परम वैष्णव आहेत, पण बरेचदा लोक त्यांचे डेकोरेशन वगैरे करतात, गणपतीचा आनंद करता तो असतोच, पण एक सूक्ष्म हेतू पण असतोय की लोकांनी पाहावं मी किती छान डेकोरेशन केलं आहे, आणि आल्यावर ते दाखवतात, बघा बघा ते जे मागे आहे ते असं फिरतं आहे, आणि इथे कारंजे आहे, जे काय असेल ते फाउंटन आहे, तिथे ते चक्र फिरतं आहे. सो त्यांचा तर हेतू असतो, पण इथे हा ब्राह्मण खरोखर जे काय तो करत असतो ते सगळं फक्त भगवंतांच्या आनंदासाठीच तो करत असतो. आणि आपण पाहतो की मग त्या जे पीठ असतं आहे, वेदी असते, तरी ते उंच एक प्लॅटफॉर्म बनवलेला असतो, त्याच्यावर एक सुंदर सोन्याचं एक काय म्हणूया आपण, थ्रोन, थ्रोनला काय म्हणतात, सिंहासन, आसन, सिंहासन भगवंतांचे असते, छोटंसं एक सिंहासन ठेवतो सोन्याचं आणि त्याच्यावर शालिग्राम शिलांना स्थापन करतो. आपल्या पृथ्वीवर जी भगवंतांची सेवा होते ना त्याला षोडश उपचार विधी म्हणतात. त्या 16 आयटम भगवंतांना ऑफर करतो. स्वर्गलोकात जास्त डिटेलमध्ये विधी होते, अजून ब्रह्माजींच्या लोकात अजून भरपूर उपचार असतात, पण पृथ्वीवर जे करतात त्याला साधारणपणे 16 उपचार किंवा कधी कधी खूप डिटेल येतं 64 उपचारांची विधी आहे. तो शालिग्राम शिलाला स्थापन करतो आणि आनंदाने त्या शालिग्रामांची तो सेवा करतो. सेवा करतो म्हणजे काय करतो, नक्कीच त्यांना धूप दीप वस्त्र अर्घ्य फुलं पुष्प हे सगळं तो त्यांना अर्पण करतोच. आणि हे सगळं झाल्यावर तो काय करतो, एकटाच एकटाच इथे सनातन गोस्वामी सांगतात, ही परफॉर्म वन मॅन फेस्टिवल, एक व्यक्तीचा उत्सव, हरी बोल, एकटाच कीर्तन नृत्य हरी बोल आनंदाने. असं कधी आपण ऐकलंय काय, काय काही घटना घडलेल्या आहेत अशा आपल्या इतिहासामध्ये पुराणांमध्ये. मलाही आठवते कृष्ण भगवंत जेव्हा मिथिलेला गेले होते तेव्हा तो एक ब्राह्मणाने त्यांचं स्वागत केलं होतं आणि एका राजानी, तर जो ब्राह्मण होता तो गरीब, राजानी मस्त भरपूर म्युझिशियन्स भरपूर गायिका भरपूर नृत्यांगणा भरपूर म्युझिकवाले असे सगळे होते आणि त्याच्या सगळ्यांनी राजानी त्यांचं स्वागत केलं होतं मिथिला नरेशने. आणि जो साधा ब्राह्मण होता त्यांनी भगवंतांना बसायला फक्त चटई दिली, ग्लासमध्ये पाणी दिलं आणि त्याच्या अंगावर फक्त ती उत्तरी आपण आजकाल शॉल म्हणतो ती घेऊन तो भगवंतासमोर नाचायला लागला. भगवंताने आनंद करता वन मॅन, बरोबर काय जास्त करताल वगैरे पण नाही, असं वन मॅन फेस्टिवल. कधी कधी हा वन मॅन फेस्टिवल सुद्धा खूप छान असतो. एकदा लोकनाथ महाराज, परमपूज्य लोकनाथ महाराज सांगत होते, मला वाटतं चौपाटी मंदिरातच त्यांचं लेक्चर मी ऐकत होतो का माहीत नाही, पण कोणतेही त्यांच्याकडूनच मी ऐकले डायरेक्ट. ते सांगत होते की कसे ते पहिल्यांदा प्रभुपादांना भेटले, क्रॉस मैदानला पंडालला प्रोग्राम झालेला, ज्याच्यात परमपूज्य आनंद महाराज पण गेले होते एक व्हिजिटर म्हणून, ते पण तिथे प्रभुपादांना पहिल्यांदाच भेटले होते. तर तेव्हा लोकनाथ महाराज त्यांचं घर इथे सांगली तासगावला आहे, पण लोकनाथ महाराज मुंबईला BSc शिकायला गेले होते तेव्हा, BSc म्हणजे 1970s. आणि ते त्यांच्या रूम घेऊन राहायचे, त्या रूममध्ये त्यांच्या गावची अजून एक दोन मुलं राहायची, ते पण काहीतरी शिकत होते किंवा नोकरी करत असतील जे काय असेल ते. आणि त्यांना दिसलं हरे कृष्णा फेस्टिवल क्रॉस मैदान, उत्सुकतेने गेले, त्यांना खूप आवडलं, प्रभुपादांचं लेक्चर आवडलं, कीर्तन आवडलं, सगळे आनंदाने नाचत होते तेही आवडलं. मग ते रूमला आले, एक पुस्तक पण त्यांनी विकत घेतलं. ते बघा तेव्हाही तसंच होतं, आजकालही तसंच आहे. त्यांना वाटलं अरे मी इथे BSc शिकायला आलो आहे, आणि त्यांचे जे रूम पार्टनर होते ते त्यांच्या गावचेच होते. ते म्हणतील मी हे सगळं भक्ती वगैरे केली, जप मला माझ्या हातात पाहिली तर लगेच हे माझे मित्र गावात रिपोर्ट देतील, हा वेडा झाला आहे जप मला करतो. हां, म्हणून त्यांना प्रश्न पडला होता मला की त्यांना रूमवर आल्यावर कीर्तन करायची खूप इच्छा होती, मला कसं करायचं हे बाकी मुलं आहेत. ते सांगत होते एकदा हे माझे दोन रूम पार्टनर बाहेर निघून गेले कुठेतरी जेवायला म्हणा नोकरीला म्हणा काहीतरी कारणास्तो, तर मी रूमला मस्त आतून कडी लावली आणि वन मॅन हरे कृष्णा जोर जोरात कीर्तन एकटाच नाचत होतो. मला खूप आवडलेलं म्हणतात कीर्तन, लोकांना मला म्हटले असं मी अनेक दिवस एकटाच कीर्तन केलं रूममध्ये माझे पार्टनर बाहेर गेलेले असताना. आणि ते म्हणायचे मला ती पुस्तकं वाचायची होती प्रभुपादांची, पण माझ्या पार्टनरने पाहिलं असतं घरी एकदम प्रॉब्लेमच झाला असता, म्हणून ते काय करायचे लोकनाथ महाराज असं छोटं पुस्तक असेल ना या साईजचं असते अर्ध्या, आणि त्यांची अभ्यासाची पुस्तकं मोठी होती आजकालच्या वर्षात A4 साईजची, तर मध्ये काही पानं होती ना ती अशी फाडून काढायचे मध्ये मध्ये, म्हणजे चोर कप्पा निर्माण करायचे पुस्तकामध्ये BSc BSc पुस्तकाच्या मध्ये चोर कप्पा निर्माण करायचे आणि त्यात ते आपली छोटी छोटी 100 पानी पुस्तकं असतात ते तिथे ठेवायचे आणि मग असं BSc पुस्तक वाचत बसायचे. त्यांच्या मित्रांना वाटतं हा मस्त BSc पुस्तक वाचतोय, पण आतमध्ये हां आतमध्ये प्रभुपादांचे पुस्तकं ठेवून. तसे वन मॅन फेस्टिवलमध्ये ते पण सांगत होते खूप आनंद असतो कधी कधी, अर्थात एकत्र फेस्टिवलमध्ये पण आनंद असतो जिथे 20, 40, 100 भक्त असतात, पण इथे त्यांनी वन मॅन फेस्टिवल केला. मलाही थोडंसं एक आमच्या जीवनातली स्वतःबद्दल बोलू नये पण तरी पण मी कधी बोललोही असेन तुम्हाला, मी कधी 89 ला ॲडमिशन घेतली इंजिनिअरिंगला आणि 90 वगैरे पहिल्यांदा भेटलो असेन, मग 91 93 पास झालो, त्याच्या आधीची गोष्ट शिकत असतानाच, तर मे बी 92 वगैरे असेल, मग काय नवीन नवीन उत्साह पडेल जास्त असतो. तर सुट्टीत घरी गेलेलो तारापूरला आमच्या गावी, आणि आमच्या गावी एक विष्णू मंदिर आहे, तर तिथे विकली प्रोग्राम होतात, विकलीने जास्तच, विकली एकादशी भरपूर, तिथे दररोज मंगलारती होते, शयन दर्शन होतं, राहत कोण नाही तिथे, पण त्याच मंदिरात मुरलीधर मंदिर म्हणायचो किंवा विष्णू मंदिर म्हणायचो. तर मला वाटलं अरे आपण पण मंगलारती केली पाहिजे एकट्यानेच. तर ते आमच्या सगळ्या ओळखीचं छोटं गाव होतं, तर ते मंदिराची जी किल्ली त्यांच्याकडे असायची त्यांच्याकडे गेलो, म्हटलं मला एक किल्ली द्या, उद्या आतापासून दररोज सकाळी मला पहाटे आरती आणि जप करायचं आहे. दिली किल्ली, नो प्रॉब्लेम. मग केली दिली, मग दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे 4:30 हरी बोल उत्साहात मंदिरात गेलो. एक मोठी अशी करताल, मायापूरला यात्रेला जाऊन आलो होतो त्याच्या आधी, तर अशी मोठी करताल घेतलेली, मोठी करताल आणि एकटाच 4:30 का मे बी 5 असेल आठवत नाही, 5 जोरजोरात करताल घेऊन एकटाच संसार दावानल येणार. आणि पहाटे 5 अख्ख्या गावात शांतता होती, आणि ते आत्ताही असते तेव्हा 92 साली वगैरे तर होतीच होती, आणि माझा आपला जोरजोरात संसार दा हरे कृष्णा हरे. आणि त्या मंदिराचे आजूबाजूचे लोक होते त्यांना कळे ना, अरे आज हा 5 कुठला आवाज यायला लागलाय. बिचारे 15-20 लोक उठले जागे झाले, आणि अरे हा कुठला आवाज येतोय, हा मोठे मोठे ते करताला वाजते, आणि सगळे मंदिराच्या दारात येऊन ढोकत होते, बाबा कोण हा, कुठला कोण आलाय व्यक्ती, माझी पाठ होती, आणि मी आपलं मला माहीत पण नाही मागे कोण जमलंय, मी आपलं हरे एकटाच हरे कृष्ण हरे फुल मंगलारती 15 नरसिंग आरती. आणि नंतर पाहतो तर मागे 10-12 लोक जमलेले आहेत, पाहतायत बाबा हा काय करतोय, काय वेळवीट लागलं काय याला. तर एनिवे वन मॅन फेस्टिवल कधी कधी म्हणायचा मुद्दा काय, वन मॅन फेस्टिवल कधी कधी चांगले असतात, मुद्दाहून करू नये पण चान्स असा मिळाला तर नो प्रॉब्लेम. तर ह्यानी पण एकट्यानेच त्यांनी एकट्यानेच नृत्य केलं, एकट्यानेच करता वाजवली, एकट्यानेच गायलं. आणि भगवंतां ह्या विधीमध्ये कसं असतंय, भगवंत हे खूप सन्माननीय पाहुणे आहेत, अशा प्रकारे आपण भगवंतांची सेवा करत असतो, आरती करत असतो. आरतीचं नाव आहे आरात्रिका, म्हणजे रात्री कोणाचा आपण दिवा दाखवतो ना, किंवा घरी कोणाल्यावर आपण दिवा पंखा लावतो, तसं भगवंत स्वागत करत असतो. त्यानंतर त्यांनी काय केलं, भगवंतांची सेवा झाल्यावर तिथे उपस्थित असलेले म्हणजे त्या पंडालमध्ये आणि बाजूला सगळीकडे सगळे जे कोण ब्राह्मण संन्यासी गृहस्थ ब्रह्मचारी तरुण म्हातारे पुरुष स्त्री जे कोण होते त्या सगळ्यांना सगळ्यांची स्तुती केली मनापासून, मनापासून सगळ्यांचे चरण धुतले, असं नाही की ह्या दोघांचे त्या चौघांचे, सगळ्यांचे चरण धुतले आणि सगळ्यांचा आदर सत्कार केला, काय गिफ्ट देऊन आणि प्रत्येकाला प्रसाद दिला फुल. वैदिक संस्कृतीचा एक भाग आहे की कोणत्याही पूजा यज्ञ फेस्टिवल प्रसाद वितरण व्हायला पाहिजे, आणि भरपूर मात्रेमध्ये अनलिमिटेड, नुसता सगळ्यांना प्रसाद नाही दिला, आणि प्रसाद सगळ्यांनाच आवडतो पण प्रसाद अजून जास्त चांगला लागायला आणि त्याचा जास्त आध्यात्मिक फायदा होईल, आज एक सिक्रेट पण गुप्पित पण ऐकणार होत. तर ह्याने सगळ्यांना प्रसाद वाटला ह्या ब्राह्मणाने, नंतर सगळ्या मनुष्यांना वाटून झाल्यानंतर तिथे असलेले सगळे कुत्रे, इथे सांगितलं आहे काय लांडगे पशु पक्षी किडे माकोडे सगळ्यांना पोळभर प्रसाद दिला. मग त्यानंतर काय झालं, त्यानंतर जे काही सज्जन लोक तिथे होते ते म्हटले अहो आता तुम्ही आणि तुमचा परिवारच उरला आहे, सगळे किडे माकोड्यांचं पण खाऊन झालं पुढवर, तुम्ही तरी घ्या आता. तर त्यानंतर ते आपल्या परिवारावर बसले आणि ते बृहद भागवतामृतमध्ये मला मे बी बघू म्हणजे एक्झॅक्ट पेज उघडेल का नाही पण मला माहिती आहे मी वाचलेलं आहे, ते म्हणतायत की तिथे ना तेव्हा तो जो त्यांनी जो प्रसाद ग्रहण केला तो म्हणजे अतिशय मधुर होता, अतिशय मधुर. आपण एक सिक्रेट काय शिकू शकतो, प्रसाद शेवटी घेतला तर तो खूप मधुर असतो, हरी बोल. काही काही आपले प्रोजे सर्विंग टीम असतात त्यांना तो म्हणून गोड प्रसाद मिळतो, जास्त प्रसाद गोडच असतो पण जो शेवटी घेतात त्यांना हरकत नाही, म्हणजे कधी कधी सगळेच लोक शेवटी घ्यायला बसले तर पहिलं म्हणजे प्रसाद घेणार कसं, पण कधी जेव्हा कधी आपल्याला चान्स मिळेल तेव्हा प्रसाद शेवटी घेण्यात तो गोड पण जास्त लागतो आणि आध्यात्मिक प्रगती पण त्यांनी जास्त होते, अर्थात काही काही परिस्थितीमध्ये आधी घ्यावं लागू शकते. म्हणून खरं एका ठिकाणी असं सांगितलंय की जे सर्वात सिनियर डिव्होटी असतात बाकी सेवा दुसऱ्या लोकांनी केलेली चालून जाईल, पण प्रसाद वाढायची सेवा खरं सिनियर डिवोटींनी करायची असते. पण ठीक आहे, कधी ते नाही पण करणार. जसं चैतन्य महाप्रभू करत होते कुठे पाणीहाटी चिडाधारी फेस्टिवलमध्ये, ते म्हटले हा मी करणार. त्यांनी वाढला पण कोणी खायलाच चालू करे ना, ते म्हटले सगळ्यांना वाढलेलं आहे पण तुम्ही खाल्ल्याशिवाय हे लोक खाणार नाहीत. तर कधी कधी तसं होणार नाही, पण साधारणपणे सिनियर डिवोटींचा बाकी सेवा तुम्ही म्हणू शकताय सिनियर डिवोटींनी नाही केली तरी चालेल, पण प्रसाद वाढायची सेवा त्यांना करायची असते असं हरकत नाही. पण कधी कधी असंही होईल की ते नाही पण करणार. तर इथे आपण पाहतो प्रसाद इतरांना वाढल्यावर स्वतः घेणे ह्याला खूप महत्त्व आहे. लास्ट ह्याचे मला दोन घटना अजूनही असतील, पण दोन तीन घटना मला आठवत आहेत. प्रसाद खरोखर सर्वात गोड पाहिजे असेल, सर्वात रुचकचकर तो शेवटी खाण्यात कसं आहे, नम्रतेची गोडवा त्यात शिरलेला असतो, नुसता टेस्टचा गोडवा नव्हे. आणि प्रभुपादांची आणि भगवान श्रीकृष्णांची जास्त कृपा येते जो नम्रतेने शेवटी प्रसाद खातो त्याच्यावर, म्हणून तो जास्त गोड लागतो. मला दोन घटना आठवत आहेत, एक चैतन्य महाप्रभूंच्या लिहिलेतली की कसा प्रसाद शेवटी घेतला पाहिजे, आणि एक श्री संप्रदायातली घटना आहे साऊथ इंडियातली. तुम्ही दोन्ही ऐकले असतील, पण आजच्या विषयाशी निगडीत म्हणून नुसतं मेन्शन करतो. जेव्हा पंचतत्व निघून गेले होते पृथ्वीवरून, चैतन्यावरून निघून गेले, नित्यानपूर निघून गेले, तेव्हा ते गेल्यानंतर खेतुरी म्हणून आज बांगलादेशमध्ये एक ठिकाण आहे बॉर्डरच्या पलीकडेच आहे जस्ट, तिथे खूप मोठा उत्सव झाला होता. सगळ्या बंगाल ओरिसा वृंदावनमधनं भक्तांना बोलवलं होतं, आणि तेव्हाच्या काळात सगळ्या गौडीय वैष्णवांच्या लीडर जान्हवा माता होत्या नित्यानंद प्रभूंच्या सहचरणी. नित्यानंद प्रभू पण निघून गेले होते, सगळेच गेले होते, चैतन्य प्रभू नित्यानंद प्रभू गदाधर पंडित वगैरे नेक्स्ट जनरेशन होतं. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा गौर पौर्णिमा फेस्टिवल साजरा केला, त्याकरता बोलवलं होतं. त्यात जान्हवा मातांनी 6 विग्रहांची पण स्थापना केली. असं बरंच काय काय झालं, तर त्या हजारो भक्त आले होते, आणि जान्हवा माता त्या सर्वात सिनियर डिवोटी आहेत, त्यांना कुकिंगमध्ये त्या एक्सपर्ट आहेत, त्यांना आवडतंही, पण नम्रता भावनेमुळे त्या स्वतः कुकिंग करायच्या. अर्थात एवढ्या लोकांना कुकिंग असिस्टंट लोकं पाहिजेच, पण तरी पण त्या स्वतः जातीने स्वयंपाक करायच्या. आणि स्वयंपाक झाल्यावर आता बाबा आजकाल कसं आपण डिपार्टमेंट करतो, तुम्ही कुकिंग मग तुम्ही वाढणार, मग कुकिंगवाले आधीपासून खाऊ शकतात. पण स्वयंपाक झाल्यावर त्यांचे जे सगळे भक्त होते ज्यांनी स्वयंपाक केला आहे ते सगळे आधी इतरांना वाढायचे प्रसाद. मग सगळ्यांना प्रसाद वाढून झाल्यावर आपण म्हणतो ना फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड असं झाल्यावर जे वाढणारे होते जान्हवा मातांनी त्यांना बसवलं, तुम्ही बसा, आणि 4-5 भक्तांना घेऊन वाढणाऱ्यांना वाढलं, थर्ड राऊंड फोर्थ राऊंड कोणता तरी असेल. मग 4-5 भक्तांनी जान्हवा माता एवढेच उरले, मग जान्हवा मातांनी काय केलं, त्या 4-5 भक्तांना बसवलं आणि मग स्वतः त्या प्रत्येकाला वाढलं, आणि मग लास्ट जे काय होतं ते त्यांनी स्वतःहून ग्रहण केलं थोडंसं एका प्लेटला घेऊन साईडला बसून. आपण पाहतो ह्या वैष्णव संस्कृतीमध्ये लास्ट प्रसाद घ्यायला हा खूप महत्त्व आहे. अर्थात मुद्दाहून सगळ्यांनीच लास्ट घ्यायचं असं होऊ शकत नाही, नम्रतेने घेणं. समजा नम्रतेमध्ये तुम्हाला अपेक्षित असेल की तुम्ही आधी घ्या. जसं आता समजा आता 5,000 लोकांची यात्रा असते चौपाटी मंदिरची, की आपली रत्नाची पण 100 लोकांची असते, सगळेच म्हणले आम्ही लास्ट घेणार, मग प्रसाद होणारच नाही कधी. तर कधी ना कधी काही लोकांनी आधी पण घ्यायला हरकत नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाही की आपण लास्ट कसा घ्यावा, आयडिया लावून ट्रिक करायची असते, आयडिया लावून. तर ते पाहतो. आणि अजून एक सुंदरशी घटना मला आठवते प्रसाद लास्ट घेण्याबद्दल, ती म्हणजे दक्षिण भारतामध्ये आपण पाहतो एकदा पराशर भट्ट म्हणून होते रामाचार्यांचे शिष्य, त्यांना एका भक्ताने विचारलं की वैष्णवांचं लक्षण काय काय आहे बरं. तर पराशर भट्ट म्हटले तुम्ही काय करा, तिरुपतीच्या डोंगराच्यावर अनंताचार्य आहेत, त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा, ते उत्तर देतील. काय प्रश्न आहे, वैष्णवांचं लक्षण काय आहे. आणि ही घटना श्रीरंगममध्ये घडली, तिरुपती तिकडनं 200-400 मैल लांब आहे, तेव्हा काय रेल्वे वगैरे नव्हते. तर तो भक्त नम्रतेने पायी पायी आला, तिरुपती डोंगर चढला, वर अनंताचार्य होते त्यांना गेला, म्हटला मला एक शंका होती, मी माझे गुरु पराशर भट्टांना विचारलं की वैष्णवांचे लक्षण काय आहे, तर त्यांनी तुमच्याकडे पाठवलं तुम्ही उत्तर द्याल म्हणून. तर म्हणले ठीक आहे तू इथे आता आलाय राहा, थोड्या वेळाने तुला उत्तर देईन. मग तो राहिला, थोड्या वेळाने उत्तर देईन म्हटलं बघा, ते म्हणजे परत नाही जायचं 4 दिवसांनी. ओ तुम्हाला विचारलेलं ना, झाले की 4 दिवस नाही राहायचं, 6 महिने तो राहिला. थोड्यांनी उत्तर देईन, 6 महिने तो राहिला, राहिल्यावर त्याच्या आश्रममध्ये सेवा वगैरे करायला लागला जे काय तिथे मंदिरात. मग 6 महिन्यानंतर त्या तिरुपतीमध्ये एक खूप मोठा फेस्टिवल होता, परत असे 1000 लोक येणार होते. तर अनंताचार्य म्हटले थोडं मदत कर वाढायला, तर पब्लिकने म्हणा भक्त लोक येतच होते, कंटिन्युअस चालू होते, हा सगळ्यांना वाढत होता. मग असं साधारणपणे बरेचसे भक्त झाल्यावर हा आपला प्लेट घेऊन बसला प्रसादला 1-2 तासानंतर. तेवढ्यात अनंताचार्य म्हटले हे बघ ते अजून थोडे भक्त येत आहेत, त्यांनाही तू वाढ, तू नंतर बस. हा नम्रतेने लगेच उठला, प्लेट साईडला ठेवली, त्या सगळ्यांना वाढलं, परत स्वतःची प्लेट घेऊन बसला. परत अनंताचार्य आले म्हटले मग अजून थोडे भक्त येत आहेत, म्हणजे तू त्यांना वाढ, मग तू बस. असं बरेचदा 4-5 दा झालं, मग खरोखर सगळे भक्त संपल्यावर मात्र हा बसला. मग ही घटना घडल्यानंतर 2-4 दिवसांनी अनंताचार्यांनी त्यांना विचारलं तुझ्याकडे काहीतरी प्रश्न होता माझ्यासाठी, काय होता तो प्रश्न? तर ते म्हटले माझा प्रश्न होता की वैष्णव कसे, वैष्णवांना कसं ओळखावं, वैष्णवांची लक्षणं काय आहेत? तर त्याच्यात 4 उत्तरं सांगितली, बघू मला आठवले त्याने तुम्ही सांगू शकताय. त्यात काहीतरी होतं वैष्णव मिठासारखे असतात, बगड्यासारखे असतात आणि तुझ्यासारखे, आणि चौथं काय होतं? मीठ बगळा. ठीक आहे, मेन माझा मुद्दा काय होता आजच्या ह्याच्यात की वैष्णव तुझ्यासारखे असतात आणि ते बाकी, मी त्या मीठ बगळ्याबद्दल आज बोलणार नाही, आजचा तो विषय नाही, तो विषयांतरच होईल. मग त्यांनी काय सांगितलं, मग हा ह्याला काय कळे ना हे काय बगळा काय आणि मीठ काय, वैष्णव काय बगळ्यासारखे असतात का? नाही, तर मीठ मिठासारखे हरी बोल, त्याला काय उत्तर कळलं नाही. बिचारा आला पायी पायी, 6 महिने वाट पाहिली, एवढं प्रसादम सर्विंग केलं आणि उत्तर काय मिळालं ते त्याला कळलंच नाही. आणि तो म्हटला मला, आणि अनंताचार्य आधीच बोलले वैष्णव ह्याच्यासारखे 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 मिठासारखे बगळ्यासारखे अजून काहीतरी आणि तुझ्यासारखे असतात, आणि ह्याच्यापुढे मला काही बोलायचं नाही, मी अजून काय ह्यांचा अर्थ काय ते विचारूच नको. तो बिचारा 2 दिवसांनी बॅग पॅक केली, परत पायी पायी उतरून पराशरमधून इकडे आला. त्यांना पराशर म्हणजे म्हणले तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? म्हणजे बघा एक प्रश्नाचं उत्तर घ्यायला एवढा वेळ लागतो. आजकाल मला एक व्हॉट्सअपमुळे कोणी मेसेज केला आणि 2 तासात उत्तर नाही गेलं, हरिबोल प्रभूजी, अरे म्हटलं देतो ना उत्तर, हे उत्तर नाही काय तुला काय तू म्हणणार का मी म्हणणार आहे, थांब ना 2-4 दिवस येईल उत्तर. 6 महिने पायी जायचं एवढं, थोडंसं उत्तर दिलं नाही एखाद्या मेसेजचं की लगेच हरिबोल प्रभूजी, अरे किंवा कॉल, अरे थांबा थोडं धीर झाला. तर हा आला, मग पराशर म्हणून विचारलं तुला कळलं का? ना उत्तर तर मिळालं पण मला काही कळलंच नाही. त्यांनी, मी बाकीचे 3 मुद्दे घेत नाही, पण तो जो मुद्दा होता की तुझ्यासारखे असतात म्हणजे काय, तो म्हटलं माझ्यासारखे म्हणजे काय. मग त्यांनी जे आधी विचारलं ना काय काय घडलं त्याचं काय केलेलं, म्हणले तुझ्यासारखे का म्हणले, कारण का ज्या प्रकारे तू नम्रतेने प्रसाद वाढायची सेवा केली आणि स्वतः एकदम लास्ट घेतला प्रसाद, तू काय त्याला कंप्लेंट केली नाही किंवा विरोध केला नाही किंवा असं नाखुशपणा दाखवला नाही की तुम्हाला म्हटले उठ आणि वाढ म्हणून, म्हणून ते तुझ्यासारखे म्हटले. तर म्हणजे इथे पाहतो प्रसाद लास्ट घेण्याला हा महत्त्व आहे, आणि लास्टमध्ये जो प्रसाद घेतो त्याला तो जास्त गोड असतो टेस्टनी पण आणि आध्यात्मिक प्रगतीने पण. हरी बोल. तर आता पुढचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो असा की हे घडल्यानंतर, हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या ब्राह्मणांनी काय केलं, तिथे परत सगळ्यांना खायला दिलं प्रसाद वगैरे, ती विधी तू पूजा संपली, मग परत शालिग्रामजींच्या समोर आला, हात जोडले आणि जे काय त्यांनी एवढ्या वेळात दान यज्ञ तपस्या पूजा वगैरे केली होती त्या सगळ्याची फळं जी होती ती परत भगवंतांना अर्पण केली. बरेचदा आपण बघा, आपण भगवंतांप्रती देवतांप्रती पूजा वगैरे करत असतो पण आपल्या मनामध्ये इच्छा असते की त्याचं जे फळ आहे ते मला प्राप्त करायचं आहे. नक्कीच पाप कार्यापेक्षा हे ठीक आहे पण ही सूक्ष्म इच्छा असते. पण हे ब्राह्मणात बघा, परीक्षित महाराज कोणत्या लेवलवरून सुरुवात करतायत ते मी सांगतोय, ते आपल्याला इथे कळतंय. त्या ब्राह्मणाने स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे, लिहिलेलं आहे की तो परत शालिग्रामजींच्या समोर आला आणि जे काय त्यांनी केलं होतं आध्यात्मिक विधी आत्ता गेले आजच्या दिवसात त्या सगळ्याची फळं परत भगवंतांना अर्पण केली. आणि मग त्यांनी शालिग्राम शिलांना विश्रांतीमध्ये झोपवलं, जे विग्रांची सेवा करताना माहिती आहे आपण दुपारी रात्री भगवंतांना झोपवतो आपापल्या प्रकारे. आणि आता तो मात्र हे सगळं आवरून परत घरी जायच्या तयारीत होता आणि नारद मुनी कुठे आहेत, त्या साधूंच्या ऋषी मुनींच्या ग्रुपमध्ये बसलेले आहेत. लांबून पाहतायत गपचूप. सगळं ह्यांनी पाहिलं ह्या ब्राह्मणांनी काय केलं आल्यापासून. आणि हे पाहिल्यावर मात्र नारद मुनींना राहवलं नाही, त्या ग्रुपमध्ये ते ओढून उभे राहिले आणि तिकडनंच जोरजोरात ओढून धावायला लागले. तूच आहे, तूच आहे जो भगवंतांचा सर्वात प्रिय भक्त आहे, तुलाच भगवंतांची कृपा प्राप्त झालेली आहे. आणि धावत धावत पब्लिकली त्यांनी असं डिक्लेअर करायला चालू केलं, घोषित करायला चालू केलं. धावत धावत त्या ब्राह्मणाजवळ आले आणि त्यांना आलिंगन केलं. परत परत सांगायला लागले की ह्या पवित्र ठिकाणी आम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. नारद मुनी म्हणतात ह्या प्रयागच्या पवित्र ठिकाणी माधव मंदिराच्या समोर मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की तू कशा प्रकारे भगवंतांची सेवा केली. तूच खरोखर भगवंतांचा आहे प्रिय भक्त आणि ह्या शुद्ध भक्तीमुळे तुला सगळ्या प्रकारचं ऐश्वर प्राप्त झालेलं आहे आणि ते तू स्वतःच्या उपभोगाकरता बिलकुल वापरत नाही, सगळं भगवंतांच्या सेवेकरता वापरतो. आणि तू खूप दानशूर आहे, आपला सगळा ऐश्वर भगवंताच्या सेवेत भक्तांच्या सेवेत तू लावत आहे. आणि तुझ्याकडे आध्यात्मिक संपत्ती पण तू खूप प्राप्त केलेली आहे, खूप प्रगतिशील भक्त आहे. आणि हे जे भौतिक संपत्ती ती प्राप्त झाली आहे ना, ती तू मेहनत नाही केली, भगवंतांच्या कृपेमुळे तुला प्राप्त झालेली आहे, वेगळी मेहनत तू काय केलेली नाही आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतो हां, आणि तू लपवू शकत नाही. आणि मी आत्ताच पाहिलं की कसं काय बरं तू शालिग्राम शिलांची सेवा केली, असं नारद मुनी त्याची परत 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 स्तुती करत होते. तर जो ब्राह्मण आहे तो आपली स्तुती ऐकल्यावर आजकाल बघा आपली स्तुती ऐकायची वृत्ती ह्या काय सोशल मीडिया ना, सोशल मीडियाने बरीच झालेली आहे. तुम्ही काय व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा ग्रुपमध्ये एकाच मेसेज टाकला लगेच 15 मिनिटांनी किती लोकांनी लाईक केला, म्हणजे एका प्रकारे आपली स्तुती पाहिजे तुम्हाला. हो आजकाल तुम्ही एखादा मेसेज टाकला, खरून आजकालच्या तरुण मुलामुलींमध्ये जास्त प्रमाण आहे पण सगळ्यांमध्ये तुम्ही मेसेज टाकला आणि एक 5-6 तास कोणी काय त्याला लाईकच केलं की डिप्रेशनमध्ये जातात लोक. अरे काय बाबा माझा कोणी लक्षच देत नाही, माझा कोण मित्रच नाही, हां किंवा मैत्रीण नाही, जे काय असेल ते, किंवा लोकांना मी आवडत नाही, जे काय असेल असं विचार. कोणी सोशल मीडियावर लाईक नाही केलं म्हणून किंवा नुसतं उत्तर नाही दिलं, काय काहीतरी असे अंगठे वगैरे वर करतात किंवा हात वर करतात, मला ते कळत नाही. विचार लागतं की ह्याचा अर्थ काय म्हणून. तर अशा प्रकारे आपण पाहतो हे पण इथे खरोखर स्वतःची स्तुती न ऐकण्याचा एक गुण पाहिजे. आणि सूक्ष्मही ते असते ती स्वतःची स्तुती, की मी काही सांगितलंय त्याला लोकांनी किती लोकांनी प्रतिक्रिया दिली, हा बघा आता मी किती फेमस आहे, असा प्रकारे आपला इच्छा असते. हा ब्राह्मणने डोकं खाली केलं आणि तो म्हणतो बघा हे वैष्णवांचं लक्षण आहे, ते स्वतःला काही इतर लोकांपासून वेगळा समजत नाहीत, त्यांना वाटतं मी समाजातल्या या सगळ्या जीवात्म्यांप्रमाणेच एक आहे, ते समजत नाहीत की मी भक्त आहे, मी मोठा आहे. हां गीतेत सांगितलेलं लाखोंपैकी एक जण भक्त बनतो, मी तो आहे. ते म्हणतात सगळे सामान्य लोकांसारखाच मी आहे. हा ब्राह्मण पण नम्रतेने डोकं खाली करतो, म्हणतो या प्रयागच्या सामान्य लोकांसारखा मी एक आहे. आणि मी काय असं काय खूप मोठं कुठे काय दानबीन दिलंय, आणि मी थोडीफार पूजा केली आहे म्हणजे असं तो कबूल करत नाही, पण तो नाही म्हणत नाही कारण का केलेली असते. सॉरी पण तो काय म्हणतो, भगवंतानी कधीच माझ्याशी भक्तीमध्ये आदान प्रदान केलेलं नाही, मीच भगवंतांची सेवा करतो शालिग्राम शिलांची, भगवंतांनी कधी माझ्याशी आदान प्रदान केलेलं नाही आहे. हे आपलं म्हणजे भगवंतांचा थोडक्यात म्हणायचा मुद्दा काय, भगवंतांना मी प्रिय असतो किंवा भगवंतांची कृपा असते तर भगवंतांनी माझ्याशी आदान प्रदान केलेलं असतं. असं एक इनडायरेक्टली आपण भगवंतांना मागू शकत नाही की माझ्याशी आदान प्रदान करा, हां माझ्या स्वप्नात या किंवा दर्शन द्या, मागू शकत नाही. पण भगवंताचं प्रेम असल्यावर भगवंत स्वतःहून करतील, ते दोन्ही मुद्दे बरोबर आहेत. आता आपण पाहतो ध्रुव महाराज ध्यानस्थ होते, हां ध्रुव महाराज नाही नारद मुनी, ध्रुव महाराज पण, ध्रुव महाराज पण तर आपोआप त्यांच्यासमोर भगवंत प्रकट झाले. हा म्हणतो तसं काही भगवंतांनी माझ्याशी आदान प्रदान केलेलं नाही आहे. आणि हे स्वाभाविक असतं की जो प्रगत भक्त आहे तो स्वतःला सामान्य जनांपैकी एक समजतो. तो ब्राह्मण म्हणतो ठीक आहे, मी भगवंतांची भक्ती करत आहे, पण भगवंतांचं आणि माझं कधी असं एकमेकांशी आदानप्रदान रिलेशनशिप नाही आहे. माझं एक मार्गी माझ्या साईडनीच फक्त भगवंतांची सेवा चालू आहे. आणि उलट त्याला वाटत असतं की मी एक असा जीवात्मा आहे ज्यांनी भगवंतांच्या प्रति विद्रोह केलेला आहे. बघा, आपण सगळ्यांनी भगवंतांच्या प्रती विद्रोह केलाय म्हणून आपण या भौतिक जगात पृथ्वीवर आहोत. तर तो ब्राह्मण भले खूप प्रगत भक्त असतो तरी पण त्याचा काय मूड असतोय की मी भगवंतांच्या प्रती विद्रोह केलेला आहे. आणि एवढं बोलून बघा, हा एक विषय मला सुरुवातीला सांगायचा होता. ह्याच्यात ह्या सगळ्या भक्तांची नम्रता आहे. मी म्हटलं इथे नम्रतेने सुरू होत आहे भूरत भागवतामृत. प्रत्येक भक्ताला स्वतःची स्तुती ऐकून ते योग्य वाटत नाही. आणि तो काय सांगतो की हा दुसरा भक्त आहे तो खूप चांगला भक्त आहे. मला माहीत नाही मी पहिल्या दिवशी बोललो का नाही. तसं नारदमुनींना माहितीच असतं की राधाणीच उत्तम भक्त आहे. पण ते काय करतात, स्टेप बाय स्टेप आपल्याला शिकवत आहे ज्याने आपण पण वृंदावनच्या भक्तीपर्यंत पोचू शकू. आणि दुसरा असं आहे की ब्राह्मणालाही एक वेळ माहिती असेल की राधाणी उत्तम भक्त आहे, पण तो राधाणीकडे नारदमुनींना राधाणीकडे निर्देशित करत नाही. तो एक दक्षिण भारतातल्या राजाकडे निर्देशित करतो. तो ब्राह्मण म्हणतो की तो राजा माझ्यापेक्षा चांगला भक्त आहे. असं का बरं? कारण का बघा ना, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पण आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तर जे भक्त आपल्यापेक्षा थोडेसे पुढे असतात त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा जास्त मिळते आणि आपण ते फॉलो करायचा प्रयत्न करतो. आणि जे भक्त खूपच एकदम पुढे आहेत, आपण भले त्याला दंडवत करू, आपल्याला कळेल ते खूप पुढे आहेत, पण आपण त्यांच्याकडून एवढं प्रेरणा घेऊ शकत नाही. कारण का प्रेरणा घेऊन काय करणार, त्यांच्यासकट आपण वागू शकत नाही. जसं एक उदाहरण देतो की समजा एखादा भक्त आहे, तो एकादशीला दिवसातनं 3-4 वेळा खातो पनीरची भाजी, फ्रूट सॅलड. एकादशी ना सगळं फ्रूट सॅलड, पनीरची भाजी आणि राजगिऱ्याच्या आट्याच्या पुरी तो 2-3 वेळा खातो मस्त एकादशीला. एकादशी पालन करतो आणि चांगला भक्त आहे. आणि त्यांनी एखाद्या भक्ताला भेटला की तो गेले 10 वर्ष प्रत्येक एकादशी निर्जल करतोय, दंडवत. पण त्याला त्या व्यक्तीकडून काय, कारण का ते एकदम हाय लेवलचं झालं. पण तो एखाद्याला भेटला की जो दर एकादशीला फक्त एकदाच खातो, पण मात्र चांगलं खातो, पुरी वगैरे सगळं, तर तो म्हणाला अरे मी 3 खातो, थोडं चुकीचं आहे बाबा, एकदाच खाल्लं पाहिजे. तो त्याच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा एकच लेवलचा तो वरचा आहे. पण असा कोण त्याला भेटला की जो दिवसातून एकदाच लिंबू पाणी पितो किंवा निर्जलच करतो, तर तो म्हणेल ठीक आहे दंडवत, त्याचा तू एवढा रिलेट करू शकणार नाही. तर तशाच प्रकारे त्या ब्राह्मणाला माहिती आहे की गोपी हा बेस्ट डिवोटी आहे, पण तो त्यांच्याशी एवढा आपला संबंध जोडू शकत नाही. म्हणून तो काय म्हणतो ब्राह्मण, आणि आपल्याकरता स्टेप बाय स्टेप कशी प्रगती होईल ह्याकरता तो ब्राह्मण म्हणतो की खरं तर मी काय एवढा चांगला भक्त नाहीच आहे. दक्षिण भारतामध्ये एक सार्वभौम राजा आहेत. सार्वभौम म्हणजे काय, त्यांच्या खाली अनेक राजे आहेत छोटे छोटे, पण तरी पण तो चक्रवर्ती राजा नाही दक्षिण भारतातला. कारण त्या चक्रवर्ती म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा राजा. चक्रवर्ती राजाच्या खाली असे अनेक सार्वभौम राजा असतील. हां, तेव्हा चक्रवर्ती राजा कोण होते, पांडव होते, महाराज युधिष्ठिर होते. हां, तो इकडेच असतो, पृथ्वीचा राजा असतो. तर ते म्हणजे सार्वभौम राजा आहे दक्षिण भारतात. सार्वभौम हे नाव नाही आहे, पोझिशन आहे, त्याचं नाव नाही सांगितलं इकडे. तो खरं महान भक्त आहे. मी आपलं एक शालिग्रामची पूजा केली, ओके, पण त्या राजाच्या राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अनेक मंदिरं आहेत, भगवंतांची आहेत, देवी देवतांची आहेत, आणि प्रत्येक मंदिरामध्ये अनेक प्रकारे अनेक ठिकाणी भरपूर छान छान उत्सव कायम चालू असतात राजाच्यामुळे. आणि एवढं चांगलं उत्सव वगैरे असल्यामुळे जिथे भरपूर प्रसाद सगळ्यांना वितरित होत असतो, तर संपूर्ण जगातले ऋषी मुनी साधू लोक त्या राज्याकडे आकर्षित होत आहेत. सगळे भक्त लोक तिथे जात आहेत, मंदिरांमध्ये दर्शन घेतात, कीर्तनात भाग घेतात, कथामध्ये भाग घेतात, आणि मंदिरामध्ये जो प्रसाद वाटला जात असतो तो खाऊन उदरनिर्वाह करून जगत आहेत. हे ती राजाची महानता आहे. आणि तो म्हणतो की त्या राजाची जी राजधानी आहे तिथे खूप मोठं समृद्ध मंदिर आहे भगवान विष्णूंचं, आणि त्या मंदिरामध्ये एवढे सुंदर विग्रह आहेत एवढे सुंदर आणि असे विग्रह आहेत की लोक विसरूनच जातात की ते विग्रह आहेत. लोकांना वाटतं ते भगवंतच आहेत, फक्त ते हलत नाही आहेत. हां, म्हणजे एवढं ते त्या राज्याच्या राजधानीच्या लोकांची भक्ती पण एवढी आहे आणि त्यांच्या प्रेमामुळे ते विग्रह पण एवढे, आपण आजकालच्या भाषेमध्ये विग्रहपणे पण भगवंतांची एवढी उपस्थिती आहे की त्या भक्तांना वाटतंय की हे भगवंतच आहेत, फक्त ते हलत नाहीत, ते विग्रह नाही आहेत, असं तिथल्या भक्तांना तिथे तो तसं त्यांना वाटत असतं. ते म्हणतो हे सगळं कशामुळे, कारण का राजा स्वतः एवढा उत्तम भक्त आणि त्या मेन मंदिरामध्ये त्या राजधानीतल्या दररोज वेगळ्या प्रकारचे वेगळ्या डेकोरेशनचे जे वृंदावनला गेले, आता बलरामपूर झुलायात्रा चालू झाली ना, हां कधी झुलायात्रा जायला पाहिजे, खरोखर द बेस्ट टाईम टू गो टू वृंदावन. जन्माष्टमी आहेत, राधाष्टमी आहेत, पण झुलायात्रेमध्ये हे जे 5-7 दिवस असतात, प्रत्येक मंदिर एवढ्या सुंदरतेने सुगंधित फुलाने एवढ्या बारकावीने सजवलं जातं ना, मोगरा, जाई, जुई सगळी सुगंधित फुलं, सुगंधित काय गुलाब वगैरे, कमळ, खरोखर हां असे सेंट मारायची काहीच गरज नसते, एवढा सुगंध असतो आणि त्याच्या ते त्यांनी असं त्या सजावटी केलेल्या असतात प्रत्येक मंदिरात, एवढा सुंदर बघायला नको. हां, तर ते म्हणतो राजाच्या त्या मेन मंदिरामध्ये विग्रह एवढे सुंदर आहेत, दररोज नवनवीन उत्सव होत आहेत, नवीन नवीन प्रकारचे डेकोरेशन्स होत आहेत, एवढा सुंदर ऐश्वर्यशाली प्रसाद कायम तिथे वितरित होत असतो, कोणी यावा, किती खावा, भरपूर आयटम असतात, सगळे साधू ऋषीमुनी तिथे येऊन राहतायत, मंदिरातला प्रसाद खातात, कीर्तन कथा आणि राहायचं कुठेतरी झाडाखाली वगैरे. हां, असं तो म्हणतोय की हे राजाची तिथे एवढ्या प्रकारे भक्ती चालू आहे. आणि तो ब्राह्मण सांगतो, आता ब्राह्मण स्तुती करतोय त्या राजाची, तो ब्राह्मण सांगतो की बघा राजा आहे ना तो खरोखर विरक्त आहे, आपलं राज्य त्यांनी खरं तर ब्राह्मणांना देवतांना भगवंतांना देऊन टाकलं आहे आणि तो आपला एक मॅनेजर म्हणून राज्य करतो आहे. जसे आपल्या भारताच्या इतिहासात महाराष्ट्रात शिवाजी महाराज होते किंवा तो जयपूरला सवाई जयसिंग वगैरे राजे होते, ते राजे होते पण त्यांचा मूळ काय होता की हे राज्य भगवंतांचं आणि ब्राह्मणांचं आहे आणि भक्तांचं आहे आणि मी फक्त मॅनेजर आहे. हां, ते रिपोर्ट द्यायचे भगवंतांना दररोज जाऊन की तुमच्या राज्यात काय झालं. हां, म्हणत मी राजा आहे पण खरं भगवंतच मालक आहेत राज्याचे. तर हा राजाही त्या मूळमध्ये होता आणि त्याच्या राजा एवढा सुंदर आणि एवढा पुण्यशाली असल्यामुळे त्याच्या राज्यामध्ये कोणीच दुःखी नाही आहे, कुठे सामाजिक चलबिचलता नाही आहेत, कोणामध्ये भय नाही आहे, भरपूर प्रकारे पीक येते जमिनीतनं, जमिनीला नांगरावं लागत नाही, सत्ययुगात ना जमिनीला न नांगरता पीक यायचं. आता तर आपण नांगरतो, त्यात केमिकल घालतो, काय काय करतो, सत्ययुगामध्ये नांगरावं लागत नसेल, आपोआप पीक यायचं. कलियुगात नांगरावं लागतं, अजून काय काय हल्ली लोक जास्त करतात, म्हणजे आपण एका प्रकारे काय पृथ्वीवरून असं शोषून घेतोय, आपण एका प्रकारे खेचून घेतोय, पृथ्वीला द्यायचं नाही. आणि ते म्हणतात पाऊस पण तिथे एकदम परफेक्ट पडतो, कमी नाही जास्त नाही, आणि सहसा पाऊस रात्रीच पडतो. सत्ययुगात तसं व्हायचं, प्रभू म्हणतात रात्री, प्रभूपाद म्हणतात रात्री खूप पाऊस पडला नाही चांगला व्यवस्थित, आणि दिवसा सूर्यप्रकाश आला तर पिकं खूप छान प्रकारे वाढतात, त्यांना कीड वगैरे कमी लागते, तसं पूर्वी व्हायचं. पण कलियुगात उलटं, आता आमच्या लोणेरेला थोडंसं निसर्गवादात नुकसान झालं होतं, तर मी 10-15 दिवस होतो तिथे शेडचं रिपेअर करता आणि ते पावसात काम होत नाही, तिथे मी पाहिलं 4-5 दिवस उलटंच होतो, दिवसा पाऊस पडायचा आहे आमचे बिचारे वेल्डर लोक बसून राहायचे आणि रात्री एकदम पाऊस नाही. आम्ही म्हणायचं हा पाऊस रात्री पडू दे, दिवसा थांबू दे, पण 5-7 दिवस तसं झालं. एनिवे, त्या राजाच्या राज्यात तसं होत नव्हतं आणि प्रत्येकाला पाहिजे तेवढं भरपूर कपडे, अन्न, धान्य, भाज्या आरामात मिळत आहेत. आणि प्रजा एवढी खुश आहे, एवढी आनंदी आहे की स्वतःहून त्या राजाच्या पावलांवरती पाऊल टाकून चालत आहे. सज्जनतेमध्ये संस्कृतपणामुळे आहेत, पण भगवंतांच्या भक्तीमध्ये पण प्रजा संपूर्ण त्या राजाच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे. तरी पण हे जे झाले ते राजाचे भौतिक गुणगान झालं एका प्रकारे, आध्यात्मिक भौतिक मिक्स. पण तो म्हणतो आता हा जो राजाचे ते भक्तीचे गुण सांगतो तो ब्राह्मण, म्हणतो जो राजा आहे तो तो खरोखर नम्र आहे. राजा असला तरी तो मंदिरामध्ये नम्र सेवा करतोय, झाडू पोछा. पूर्वी तेलाचे दिवे होते, तर दिव्यामध्ये तेल भरायचं, वाती पुढे सरकवायच्या, खाली सांडलेलं तेल पुसून काढायचं. अशा प्रकारे तो राजा जो आहे तो स्वतः सेवा करतोय भक्तांची, त्यांना वाढायचा प्रसाद, स्वतः भगवंतांच्या आरती वगैरे करतो, स्वतः कीर्तन करतो. भले आता हा राजा वन मॅन शो नाही करत, त्याच्याकडे भरपूर लोक असतात बरोबरीला, पण त्या सगळ्यांना घेऊन तो स्वतः कीर्तन करतो, स्वतः कर्तला जातो, स्वतः कीर्तन गातो भगवंतांच्या आनंदाकरता. आणि त्याच्याबरोबर तो आपल्या मिनिस्टर नातेवाईक ह्या सगळ्या लोकांना पण त्यांनी भगवंतांच्या सेवेत लावलेलं आहे. आणि तो इथे स्पेशलिफिकली सांगतो. आता कधी आपण पण सांगतो आपल्या आई बाबांना, काका मामा, पती पत्नी, मुलगा मुलगींना भगवंतांची सेवा करा म्हणून. पण बरेचदा काय होतं, एका प्रकारे कधी आपण जबरदस्तीने सांगतो, ए चल तू मंदिरला, ए जप कर, चल दररोज दोन माझ्या जप केलाच पाहिजे. काही आपल्या मुलाला सांगतात, काही भावाला सांगतात, काही आई वडिलांना सांगतात. पण हा राजा होता तो स्वतःच्या एवढ्या उत्तम वागणुकीमुळे आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना तो प्रेरित करत होता भगवंतांच्या सेवेत लागायला. आणि तो शेवटी तो ब्राह्मण म्हणतो की या राजाकडे किती गुण आहेत, मी काय सांगणार, मला माहीत पण नाहीत, तुम्हीच जाऊन तुमच्या डोळ्यांनी पहा. नारदमुनी असतात लगेच, त्यांना काही लॉकडाऊनचा इफेक्ट नसतो. आपल्याकडे लॉकडाऊनचे इफेक्ट आहेत, कधी आपल्याला नाशिकला जायचं असं जाता येत नाही, गेल्यावर येता येत नाही. वीरेन प्रभू आहेत, त्यांचा जॉब बँगलोरला आहे, कधी जाता येत नाही, कधी येता येत नाही, ई पास लागतो. नारद मुनींना काही नाही, प्रयागला आहेत लॉकडाऊन, चला निघाले वायुमार्गातनं. खरं तसे सगळ्यांकडे शक्य असेल तर लॉकडाऊन होणारच नाही कोणी हवेत न. जर नारद मुनी पोचतात, अर्थात ते आधी ना, आता कधी तुम्ही विमानात बसले असाल का, एक बसले नसाल तर विचार करा, जे बसले असेल त्यांना अनुभव आहे की असं जेव्हा विमान पोचतं, समजा दिल्लीतनं मुंबईला येतं, तर मुंबईला पोचल्यावर ते आधी थोडं हळूहळू खाली येतं. आपण आकाशातनं पहिल्यांदा बसले लोक खिडकीतनं पाहतात काय दिसतं आहे बाहेर वगैरे, आकाशातनं ती छोटी छोटी घरं दिसतात, मग काय रेल्वे दिसते, असं जे काय असेल ते. तर नारद मुनी पण आकाशातनं येत आहेत ना, तर आकाशातनं आल्यावरून ते राजाचं राज्य पाहतात. म्हणतात खरोखर जसं तो ब्राह्मण म्हणला तसंच आहे, सगळे लोक भगवंतांच्या सेवेमध्ये आहेत, सगळे एकदम तेजस्वी आहेत, आणि हे सगळे लोक राजाला मान देत आहेत, कारण का तो एवढा चांगला राजा आहे, चांगला भक्त पण आहे. आणि एवढं ऐश्वर्यशाली आहे, भरपूर उत्सव चालू आहेत, जसं त्याने ऐकलं तसंच होतं. आणि जे लोक होते ते खरोखर धर्माचं पालन करत होते आणि खरोखर सुसंस्कृत होते. सुसंस्कृत म्हणजे शोन होते करत. आजकाल बघा, हे कॅटरर लोक वगैरे असतात हा, किंवा कुठेही आपण कुठे कॅटरर असं नाही, आजकाल हॉस्पिटल जावा, दुकानात जावा, कुठेही जावा, हा त्यांचे तिथले जे लोक असतात ना, स्त्री पुरुष कोणी पण, नमस्कार, या कसे आहात, एकदम सुसंस्कृत. म्हणजे खूपच शो असतो तिथे, आणि तुम्ही साईडला गेल्यावर आपले असतील असे काहीतरी एकदम विचित्रासारखे. हां, आणि त्यांची भाषा तुम्ही समोर असताना, काही काही आजकाल ते मार्केटिंगवाले, हॅलो आप ये बोल रहे हैं क्या, इज इट गुड टाइम टू टॉक टू यू वगैरे, एकदम सुसंस्कृतपणाचा शो करतील. स्वभावाने काय सुसंस्कृत नसतात, पण तो शो असतो, पैशाकरता म्हणा, मार्केटिंग करता म्हणा, कशा करताय. पण इथे जे होते नारदमुनी पाहतात की शो करता सज्जन त्यांनी जगत नाही आहे, सुसंस्कृतपणा त्यांचा तो स्वाभाविक गुण आहे. राजाचा त्यांचा राजा एवढा सुंदर असल्यामुळे त्यांचा तो स्वाभाविक गुण आहे सगळ्या प्रजेचा, की ते खरोखर मनापासून शो म्हणून धर्माचं पालन करत नाहीत. मला आठवतं आमचे वीरेनप्रभू बाटू कॉलेजला होते शिकायला, तिथे तो एक दिवस कोणता यायचा, कल्चरल डे, तेव्हा मात्र सगळ्यांना धोती कुर्त्याची आठवण यायची, मुलींना साडी बिडी नऊवारीची आठवण यायची, आणि काय ते असं काय काय बरंच काय काय मुलं मुली, हां तो काय त्यांना खरी काय तो एक शो होता. शो करता ते काय साडी काय आणि धोती कुर्ता काय आणि वेगवेगळं काय काय, आणि मग त्यात नंतर ते सगळं झालं की रात्री फोटो घ्यायचे आणि घालायचे मीडियावर, पण ते स्वतःहून नव्हतं. इथे आपण पाहतो नारद मुनी पाहतात की तिथे खरोखर लोक सज्जन आहेत, आपलं समोर सज्जन घरी गेल्यावर वेगळं असं नव्हे. खरोखर लोक सज्जन आहेत, खरोखर धर्माचरण करणारे आहेत. आणि हे सगळं का? जसा राजा तशी प्रजा असते. तर ते पाहतात आणि ते पाहतात सगळेच लोक दानशूर आहेत, राजा स्वतः आहेच दानशूर आणि राजामध्ये गर्व वगैरे नाही आहे. आणि नारद मुनी डायरेक्ट त्या राजासमोर उतरतात आणि ते राजाची स्तुती करायला लागतात की खरोखर तू कसा महान आहे. जे त्यांनी ऐकलेलं असतंय त्या ब्राह्मणाकडून ते सांगतायत. तो राजा पण शेवटी अजून महान भक्त आहे, त्याला काय स्वतःची स्तुती ऐकलेली आवडत नाही. तो आपला मान खाली घालतो आणि म्हणतो, नारद मुनी मला वाटतं तुम्ही काहीतरी तुमच्या निष्कर्षात येण्यात चुकताय काहीतरी. मी कुठे महान भक्त किंवा मला कुठे भगवंतांची कृपा झाली आहे? मी एक मरते आहे. मरते म्हणजे आज सकाळी आपण भागवतम क्लासमध्ये ऐकलं, हां, मृत्यू. पृथ्वीचं नाव आहे मरते लोक. जसे मृत्यू, जसं मृत्यू कॉमन आहे, मृत्यू होत असतो, हे पृथ्वीचं नाव आहे. तो राजा म्हणतो मी एक मरते आहे, स्वर्ग लोक आहे तो अमर लोक आहे आपल्या हिशोबाने. मी जर म्हणतो आपल्याला कसं आहे, आपल्यापेक्षा एक लेवल वर खाली आपल्याला समजू शकतं. ब्रह्मलोक पण अमर आहे तसा म्हटलं तर, स्वर्गापेक्षा बघा, स्वर्गलोकातल्या आयुष्यापेक्षा ब्रह्मलोकाचं आयुष्य हजारो पटीने जास्त आहे. पण आपल्याला त्याच्याबद्दल सांगण्यात येत नाही, कारण का म्हणजे बघा, आपल्याला सांगितलं आपण 70-80 वर्ष जगतो पृथ्वीवर, आपल्याला सांगितलं देवता लोक आहेत ते 36,000 वर्ष जगतात, बाबा खूप मोठे. आपल्याला सांगितलं ब्रह्मलोकाचे लोक आहेत ते 400 बिलियन 320 ट्रिलियन इयर्स जगतात. अरे बो राहू दे. पण आपल्याला कसं आहे ते स्वर्ग लोकातलं आपण रिलेट करू शकतो 36,000 वर्ष, देवतांचे का होईना. हां ठीक आहे, ते बिलियन आणि ट्रिलियन म्हटल्यावर ते जाऊ दे, काय घेणं देणं आपल्या त्याच्याशी, काय घेणं देणं नव्हे ब्रह्म लोकातले. म्हणून तो राजा आहे तो म्हणतो मी तर मरते लोकातला आहे. 50, 60, 70, 80 तेव्हा ते लोक 100-125 वर्ष जगायचे भगवंतांच्या वेळी, द्वापारयुगाच्या शेवटी शेवटी तेवढं मी जगणार आहे. आणि माझं ऐश्वर ठीक आहे, एक राज्य आहे, थोडं मोठं आहे सार्वभौम, पण ते काय खूप मोठं ऐश्वर नव्हे. आणि तो काय म्हणतो मी मनुष्य आहे पृथ्वीवरचा, माझ्याकडे स्वतंत्रता काही नाही, 3 गुणांच्या अधीन मी आहे. मी राजा आहे तरी 3 गुणांच्या अधीन आहे. आणि मी कायम भीतीमध्ये आहे की माझं राज्य जाईल त्यापेक्षा माझा मृत्यू येईल, हा मग काय होणार, मी भीतीमध्ये आहे. या भौतिक जगात आपल्याला कायम भीतीच असते, व्हायरसची भीती असते, व्हायरस नसेल तरी भरपूर भीती असतात, फायनान्शियल भीती, नोकरी द्यायची भीती, तब्येतीची भीती, आजारपणाची भीती, ॲक्सिडेंटची भीती, अजून वेगळ्या काही खूप भीती असतात आपल्याला. तर ह्या प्रकारे तो म्हणतो की मी भीतीमध्ये आहे, मी मायाचा दास आहे, मायादेवी जी आहे 3 गुणांची. हां म्हणजे तो काय म्हणतोय मी मायाचा दास आहे, तर मग मी कसं काय बरं भगवंतांना प्रिय बनू शकतोय. म्हणायचा उद्देश काय की नारद मुनी म्हटले तुम्ही सर्वात भगवंतांचे प्रिय भक्त आहात, तुम्हाला भगवंतांची कृपा प्राप्त झालेली आहे. मग तो म्हणतोय हे कसं काय शक्य, मी तर मायाचा दास आहे, 3 गुणांच्या अधीन आहे, मग कसं काय बरं मी भगवंतांचा प्रिय भक्त होऊ शकतो. आणि तो पुढे म्हणतोय, राजा पुढे म्हणतोय, नारद मुनी भगवंतांची कृपा वगैरे तर सोडा, मला मिळाली आहे, मी भगवंतांचा कृपा प्राप्त भक्त आहे. मला असं वाटतंय तो म्हणतोय की भगवंत असं कृष्ण असं पण म्हणणार नाही की ह्याला कधीतरी पुढे एखाद दिवशी मी कृपा देईन, असं पण भगवंत बोलणार नाहीत. मला सर्वात जास्त कृपा मिळाली आहे तर खूप लांबचं झालं, कधीतरी पुढे केव्हा तरी एखाद दिवशी मी कृपा देईन असं पण भगवंत बोलणार नाहीत, असा हा राजा नारदमुनींना म्हणतो. आणि थोडा आपला नॉर्मल वेळ झालेला आहे, इथे थांबू. पहिल्या अध्यायाचं नाव काय होतं? भौम. आता नारदमुनी फ्लाईट त्यांची आता रॉकेटमध्ये जाणार आहे, आता फक्त डोमेस्टिक फ्लाईट होती, प्रयागमधून साऊथ इंडियामध्ये. आता तो राजा, ओके आपण थोडंसं घेऊन घेऊ, थोडक्यात घेतो, डिटेलमध्ये पुढच्या वेळी घेऊ. तो राजा काय म्हणतो, ह्या पृथ्वीच्या लोकांपेक्षा, मरत्या लोकांपेक्षा, 3 गुणातीत लोकांपेक्षा ज्यांचा मृत्यू येणारच आहे, देवता लोक जे आहेत त्यांच्यावर खरा भगवंतांची कृपा आहे. तो देवता लोकांचे वेगवेगळे गुण सांगतो, ते डिटेल आपण पुढच्या आठवड्यात घेऊया. आणि तो म्हणतो त्या देवतांमध्ये पण जे इंद्र आहेत ते सर्वात महान आहेत. आपल्याला माहिती इंद्र नाहीत, वृंदावनचे लोक आहेत, पण तो एक लेवल पुढे पाठवतो आपल्याला. इंद्र सर्वात महान आहे. आणि मग इंद्राचं ऐश्वर वगैरे बरंच काय काय सांगतो, स्वर्गातलं ऐश्वर, जीवनमान, राहणीमान. आणि शेवटी तो म्हणतो ब्राह्मणांनी साऊ प्रयागच्या ब्राह्मण काय म्हटलेला, राजाने त्या भगवंतांनी माझ्याशी काय आदान प्रदान केलंच नाही. साऊथिंडियाच्या राज्यात काय होतं, भगवंत विग्रहांमध्ये होते पण असे वाटत होते की ते जिवंत आहे फक्त हलत नाहीत. जिवंत नाही, सॉरी, जिवंत म्हणून नाही भगवंतांना, ते स्वतः तिथे आहेत पण ते हलत नाहीत असं भक्तांना वाटत होतं. पण इथे इंद्राची भौतिक स्थिती ऐश्वर वगैरे सांगितल्यावर शेवटी तो राजा म्हणतो, आणि खरं सांगू का, इंद्र का बरं भाग्यशाली आहे, का बरं कृपा प्राप्त आहे, डिटेलमध्ये आपण पुढच्या आठवड्यात सुरुवातीला घेऊया. तो म्हणतो की स्वतः भगवंत वामन देवांच्या रूपात इंद्राचे छोटे भाऊ झालेले आहेत. कारण का त्यांचे आईवडील एकच आहेत, कश्यप आणि अदिती, देवतांचे आणि वामन देवांचे पण ते छोटे भाऊ आहेत. आणि इंद्राकडून ते पूजा स्वीकारतात, स्वतः इंद्र त्यांची पूजा करतो डायरेक्ट. म्हणून माझ्यापेक्षा तो राजा म्हणतो देवता आणि देवतांमध्ये पण इंद्र हे जास्त कृपा प्राप्त आहेत, जास्त उत्तम भक्त आहेत. नारद म्हणजे तुम्ही तिकडे जा. तर तो राजा आहे तो देवतांचे अजून वेगवेगळ्या डिटेलमध्ये विस्तृत प्रकारे गुणगान करतो, ते आपण पुढच्या आठवड्यात घेऊया. आज इथे थांबू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की, श्री नारद मुनी की.